के सुपरहिट्स 93.5 रेड एफएम पर बर्थडे सेलिब्रेट करने का खुमार हमारे भी सर पे चढ़ गया है. सो बरस लोकांचाज वाढदिवस असतात बाय द वे. सगळ्यात आधी घरातल्या सगळ्यात छोट्या व्यक्तीचा असतो ज्या दिवशी वाढदिवस, तो दिवस म्हणजे त्या घरासाठी सणतुल्य. असंच वातावरण आता परदेशी परिवारामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण गोड शा स्वीट शा क्यूट शा भक्तीचा असतो आज वाढदिवस. भक्ती परदेशी, आज पोरगी 5 वर्षांची झालेली आहे. झालं आता तिचं शाळा वगैरे सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये सुरू होणार. आजकाल 3 वर्षापासूनच सुरू होतात, पण 5व्या वर्षानंतर रुटीन लागतं, नाही का? व्हेरी गुड. जिंदगी में इतनी तरक्की करना कि पापा मम्मी सबका नाम रोशन कर दो. तिचे वडील सचिन परदेशी, लक्ष्मी परदेशी तिच्या आई, नितिन, विनोद, गीते, विशाल, संदीप, धनंजय, राहुल या सगळ्यांनी भक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. हॅपी बर्थडे. सोबतच वृषाली व्यंकटेश चव्हाण हिचा असतो आज वाढदिवस, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत तुषार कुलकर्णी यानं. हॅपी बर्थडे वृषाली, तुमची हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि पूजा जगन्नाथ माळी हिचा आज वाढदिवस असतो, तिला शुभेच्छा पाठवल्या आहेत रोशन माळी आणि पूजा माळी या दोघांनी. बर, वा वा, हॅपी बर्थडे पूजा. समृद्धी जोशी हिचा सुद्धा असतो आज वाढदिवस, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत तिची मम्मी, पप्पा, दादा, दादी, चाचा, चाची हे सगळेजण मिळून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नाशिकमध्ये जनजे कोणाचे वाढदिवस आहेत, सगळ्यांना हॅपी बर्थडे. तुमच्यासाठी थोड्याच वेळात 4 ट्रॅक्स येतात, एन्जॉय. बजाते राहो सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.